चीनी मंडी डॉट कॉम पॉडकास्ट।
इकबालपूर साखर कारखान्याला मोठा धक्का। इकबालपूर साखर कारखान्याची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे। कारखाना आर्थिक अडचणींशी झुंज देत आहे, यामुळं ऊस उत्पादकांची थकबाकी देखील देय आहे। या साखर कारखान्याला एक मोठा धक्का बसला आहे, ज्यामुळं कारखान्याची हालत अधिक खराब होणार आहे। इथल्या सर्वच ऊस उत्पादकांनी कारखान्याला ऊस पुरवठा करणार नसल्याची घोषणा केली आहे। यामुळं कारखाना गाळप हंगाम सुरू करू शकणार नसल्याचं चित्र दिसत आहे। इकबालपूर साखर कारखाना क्षेत्रातल्या ऊस उत्पादकांना त्यांचे पैसे न मिळाल्यानं ते संतापले आहेत। कारखान्याची साखर लिलावातही विकली जात नाही, इतकी कारखान्याची हालत खराब आहे। इकबालपूर कारखान्यावर ऊस उत्पादकांचे 258 करोड रुपये देय आहेत। कारखान्याकडून 2 वर्षांपासून शेतकऱ्यांची ही थकबाकी दिलेली नाही। थकबाकीसाठी शेतकऱ्यांनी अनेक आंदोलनंही केली, पण तरीही त्यांचे पैसे देण्यात कारखाना प्रशासन असफल राहिलं आहे। अखेर थकबाकी देण्यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याची साखर विकण्याचा निर्णय घेतला होता, पण सततच्या अडचणींमुळे साखर विकता आली नाही। 3 सप्टेंबरला साखरेचा लिलाव करून शेतकऱ्यांची देणी कारखाना भागवणार होता, पण व्यापाऱ्यांनी लिलावातील अटी पाहून साखर विकत घ्यायला नकार दिला, ज्यामुळं शेतकऱ्यांची देणी पुन्हा लांबली। आज शेतकऱ्यांचं प्रतिनिधी मंडळ DM ना भेटून थकबाकी तात्काळ मिळण्यासंदर्भात मागणी करणार आहे।